श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा। श्री गणेशाय नमः। जय जय शिव मंगल धामा, निज जन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामातीत तू। इंदिरावर भगिनी मनरंजना, षडास्य जनका शफरी ध्वजदहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका। हे शिव सद्यो जात वाम घोरा, तत्पुरुषा ईशान ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरिशा। गंगाधरा भोगी भूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू। हे पयप्फेन धवल जगज्जीवना, द्वितीयाध्यायी कृपा करुन, अगाध सुरस आख्यान, शिवरात्रि महिमा वर्ण विला। यावरी कैसा कथेची रचना, वदवी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सूत सांगे नैमिषारण्यी। इक्ष्वाकुवंशी महाराज, मित्र सहनामे भुभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडौजा पृथ्वीवरी। पृतनावसने करून, घातले उर्वीसी पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रु भगणे मावळली। तो एकदा मृगया व्याजे करून, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांदर प्रवेशला विपीन, तो सावजे चहू कडून उठली। व्याघ्रवृकरी सवन केसरी, मृग मृगी वनगौ वानर वानरी, शशक जम्बुकांचाहारी संहारी तनृपवर। चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती। नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गत प्राण होवुनी पडियेला। त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोन, मनी कापट्य कल्पून, म्हणे सूड घेईन बंधुजा। मित्र सह पातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टीत विशेष, दर्विस्कंधी घेवुनिया। नृपासी भेटला येवुन, म्हणे मी सुपशास्त्री परम निपुण, अन्न शाका सुवास करीन, देखो न सुरनर भूलती। राये ठेविला पाकसदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुनी, गुरु वसिष्ठ घरा लागुनी, नृपश्रेष्ठे आणिला। भोजना आला अब्जजनंदन, तो राक्षसे कापट्य स्मरुन, शाकांत नरमांस शिजवून, ऋषीस आणून वाढिले। त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषी माजी शिरोमणी, कापट्य सकळ जाणुनी, मित्र सह शापिला। म्हणे तू वनी होई राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नरमांस, वाढिले कैसे पापिया। राव म्हणे मी नेणे सर्वथा, बोलावा सुपशास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण न लगता, गुप्त रूपे वना आपुल्या। राव कोपला दारुण, म्हणे मज शापिले काय कारण, मी ही तुझ शापीन म्हणोय, उदक करी घेतले। तव रायाची पट्टराणी, मदयंती नामे पुण्यखाणी, रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जे विशारदा। मदयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्ये गुरुसी शापावया, अधिकार नाही सर्वथा। गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी, राव म्हणे चतुर सुंदरी, बोलली ससाच ते। म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री, मग आपुल्याची प्रपदांवरी जलटाकी मित्रसह। तो जानू पर्यंत चरण दग्ध झाले कृष्णवर्ण, कुष्ठ भरला मग तेथुन कल्माश पाद नाम त्याचे। वसिष्ठे जाणो निवृत्तांत रायासी उशाप देत, म्हणे द्वादश वर्षी होसील मुक्त, येसी स्वस्थाना आपुल्या। गुरु पावला अंतर्धान मग कल्माशपाद राक्षस होऊन, क्षुधाक्रांत निशिदिनी वनी भक्षी जीव सर्व। परम भयानक असुर विशाळ देह कपाळी शेंदुर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र दंत दाढा वाढलिया। जीव भक्षिले आसमास वनी हिंडता तो राक्षस, एक ब्राह्मण कुमार डोळस द्वादश वर्षी देखिला। सर्वे त्याची ललनाची मणी दोघे क्रीडती कौतुके वनी, तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुनी भक्षावया सिद्ध झाला। तव त्याची वधू काकुळती येत, अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत, गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य माझा कांत मारू नको। गडबडा लोळे सुंदरी करुणा भाकी पदर पसरी, सवेची जावुनी चरण धरी सोडी झडकरी पती माझा। पतीस भक्षू नको राजेंद्रा, महत पाप घेऊ नको एकसरा, स्वर्ग मार्ग तरी चतुरा कैसा पावसी अंतकाळी। ऐसी करुणा भाकिता कामिनी, निर्दये भक्षिला तेच क्षणी, अस्थि पंजर टाकुनी तिये पुढे दिधला। तव ती दुःखे करुनी आक्रोशे कपाळ पिटी धरणी, मृत्तिका घेवुनी घाली वदनी कोणवनी सावरी तीते। मग तिने शाप दिधला रायाते, जो अलोट विधि हरिहराते, म्हणे दमयंती संगसुरते प्राण जाईल तेची क्षणी। कोणे एके स्त्रीचा संग सोहळा, तुझन घडो रे चांडाळा, ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्थिपतीचा। तात्काळ प्रवेशली अग्नी इकडे द्वादश वर्षी शापमुक्त होऊनी, रावस्वनगरा येवुनी वर्तमान सांगे स्त्रियेशी। येरी कपाळ पिटी आक्रोशे करुन, म्हणे झाले वंशखंडन, पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरून प्राण आपुला रक्षिका। अनिवार अत्यंत मन न करी कोण स्त्रियेशी संभाषण, खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जाणपा। परम तळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र, की महाभुजंगाचे दंत समग्र पाडो निगारुडी दीन करी। की नासिकी वेसण घालून महावृषभ करिती दीन, की वनी निरंकुश वारण धरुनी क्षीण करिती मग। तैसा कल्पाश पद भूप होवुनी राहिला दिन रूप, पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे। तेथिचे पाहोनी प्रमाण वसिष्ठे मदयंती स भोग देवुन, अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला। तेणे पुढे वंश चालिला असो तो राव मृगयेस निघाला, यथारण्य तथा गृहवाटे नृपाला भोग त्यजिले सर्वही। मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे काम इभ आवरूत, म्हणे स्त्री स वैधव्य मज मृत्यु ते कर्म सहसा न करावे। आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवुन भोगल्या विण न सुटेची। ऐसाराव उदास युक्त वनी हिंडता मागे पहात तो पिशाच भयानक अत्यंत राया पाठी उभे सदा। दंपत्ये पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी। न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दांत करकरा खात राये व्रते केली बहुत दान देत बहुसाल। ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परिब्रह्म हत्या पाठीसी उभी। वृक्ष लागले बहुत आम्र वृक्ष फळ भारे डोलत पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खर्जुरिया। चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपाकर वीर कोविदार। वडपिंपळ औदुंबर पारिजातक बकुळ देवदार कपिथ्य बिल्व अंजीर अर्जुन पिचुमंद कदंबते। ऐसिया वनामाजी नृपती क्षण एक पावला विश्रांती परिते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे। तो उगवला भाग्यवासरमणी की निधान जोडे रंका लागुनी की क्षुधिता पुढे उचंबळोनी क्षीरब्धी जैसा पातला। की मरतियांच्या मुखात अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला। तैसा तापसियान माजी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेवुनी महाराज तपस्वी गौतम मुनी तये स्थानी पातला। राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुन उभा ठाकला कर जोडुन करी स्तवन प्रीतिने। सहज होता संत दर्शन पापे संहारती संपूर्ण तू विलोकिसी जरी कृपा करुन तरी रंक सहस्त्र नयन होय। यावरी तो महाराज गौतम कल्माश पादा पुसे कुशल क्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करून नांदती की। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की। राव म्हणे आपुले कृपे करुन समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरून आनंद घन दिसतोसी। तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्व कर्म आपुले दुस्तर ऋषि प्रति निवेदिले। गौतम म्हणे परम पवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र तेथुनी मी आलो अपार महिमा तेथिचा न वर्णवे। ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सूर असूर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठजे। त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत। कोटी सूर्याची प्रभा मृडानी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथिची शोभा न वर्णवे। इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वस्ती अहोरात्र जेथीचे पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वसिष्ठ भृग जामदग्न्य गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडप घसणी होतसे देख नारद तुम्बरु गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे ऋषि करिती वेद घोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारि द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेस रक्षी सूर्यनंदन पश्चिमेसी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तींचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धीचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथे चि वसती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडो निकर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाकपाणी रायास म्हणे गौतम मुनी मीही वसतो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरला निर्वाण गोकर्णी एक दीन होय प्रसन्न सदा शिव अमावस्या संक्रांति सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाणलिंग दशानने जाण कैलासाहुनी आणिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सूत वक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग पूजना विण जाण उदक प्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ट करुन लिंग करी कामना धरुन भावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त भावा शक्रेतीचे लिंग नेवुन समुद्री टाकिले द्वेषे करुन त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागुन मी मुख्य आत्मलिंग आणितो जाऊन कैलासा प्रति द्वीपंच वदन जाता झाला साक्षेपे तप आचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण जेणे वेदांची खंडे करुन सारा सार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवासी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपुले शिर छेदुनी स्वहस्ते शिरांचा तंती करुनी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानाथ संतोषे जेणे राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कला गीत प्रबंध अखंड नाम माला गाता प्रीति ने शिवलीला शंभु तोषला अद्भुत म्हणे प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वय नयन म्हणे कामांतका आत्मलिंग मजदे या त्रिभुवनात जे सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकून संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयांतुन की ब्रह्मानंद रस मुरोन दिव्य लिंग ओतिले सहस्त्र बाल सूर्य न पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिधले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनिजनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अर अजीत अनाम सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेवुन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरींचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामातीत तू शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्मू न शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चिनेय पर्णा तू रावणे अवश्य म्हणोनी स्कंधी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेवुनी लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देवुन पंचवदन हासतसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करित हे पद्मजतांत धाववेगी वारिजनयना इंदिरावरा निगमागम वंद्या सुहास्य वक्रा हे नीलपयोधर गात्रा धाव वेगी सोडवी मज हे मधुकैटभ नरक मुरभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांत कमान सरंजना जनार्दना जगद्गुरु हे कोटिमनोजतात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंच वदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली विप्र म्हणे खाली उतरुन नाहाळुनी पाहे इचे वदन रावण पाहे तवते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भवयास आठी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन गदगदा विप्रहासे देखुन टाको निरावण चालिला मगर माधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कौटाळीण अनंत ब्रह्मांडे दावुन सवेचि लपवील तत्वता मग श्रीधरे आंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न मया सुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विषाती नेत्राचे चत्वरी पट्ट महिषी पतिव्रता मया सुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदण सप्तकोटी मंत्राचे गहन सामर्थ्य असे जिये माजी ते निर्वाण सांगा तीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणी ती प्रेरावी त्वा सत्यपै ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवत चरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंगन ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेवुनी लघुशंकेसी बैसावे हे हि कर्म अनुचित तव तो सिद्धि बुद्धिचा दाता विप्रवेशे गाई राखिता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्रम्हणे लंकापती माझ्या गाई रानो रानी पळती तुझ्या मूत्र शंकेसी वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लगता क्षण येतो मूत्र शंका करुन विप्रम्हणे तीन वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राचा हाती दूर जाऊनी एकांत क्षिती लघुशंके सबैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र जाहला पुत्र शंभूचा असो रावणासी मूत्राचे पूर लोटले न सावरती अनिवार एक घटिका लोटता इभवक्र हाक फोडी गरजोनी माझ्या गाई गेल्या दूरी हे आपले लिंग घेई करी रावण न बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन एवं घटिका झाल्या तीन कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदा काळी ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग रावण धावे सवेग अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परीन उपडे तया लागुनी अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन गाई पृथ्वीत जाती लपोन रावणे एक गाईचा कर्ण धावोनिया धरियेला तोही न उपडे तया लागुन मग तेथेची केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडियेले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणो न करिती अर्चन सूर ऋषि रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करिती अनुष्ठान त्याचा बळे करून देव जिंकिले रावणे मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणा प्रती लक्ष पुत्र नातू गणती सवा लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशा क्षौहिणी वाद्यभार जेथिंचा अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष न्यग्रोध विशाळ त्या खाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळीण अमंगळ अति अपवित्र देखिली सर्व रोग वेष्टीत पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण किडे पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठलीच हुकडे रक्तपिती भरोन हस्तपाद बोटे गेली झडोन परमकुच्छ्रित कुलक्षणा कैचे अन्न उदकतीये ते दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन कर्ण नासिक झडोन किडे पडले बुसबुचीत अंगीचे चर्म गेले झडोन वस्त्र पडले गळोन धुळीत लोळे चांडाळीण पापपूर्वीचे भोगीत तिचा मरण काळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकून तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले चौघे जण कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नि तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखीत वाद्ये वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करिती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐके नृपती मगतया प्रती पुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणत तिये चांडाळणी लागून शिवे आणू पाठविले निजपद मग म्यातयासी पुसिले इणे पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मींचा वृत्तांत पूर्वी केकय नामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमदे स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे जाहली गरोदर लोकनिंदा करिती समग्र मग बापे केश धरूनी सत्वर बाहेर घातले इयेसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने इते स्त्री करुन सत्वर समग्र द्रव्य ओपिले तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमासीरत पुष्ट जाहली बहुत घूर्णित लोचन उघडीना शूद्र घेवोनी दासीदास गेला क्षेत्री कृषिकर्मास हे क्षुधित आठवूनी मासास शस्त्र घेवोनी चालिली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्तची आहे म्हणोन गोवत्साचे कंठी जाण पापिणी सुरी घालितसे ते अट्टाहासे ओरडत गाई हंबरोनी अनर्थ करित इणे कंठ छेदोनी गृहात वत्सने ले त्वरेने डोळे उघडुनी पाहे पापिणी मग गोवत्स ओळखिले ते क्षणी तेव्हा तिणे शिव शिव उच्चारुनी म्हणे करणी न कळता केली मग अर्धवत्स मांस भक्षून उरले टाकी बाहेर नेवुन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरी ही काळे मृत्यू पावत तो येवुनिया यमदूत इयेसी नेले मारित जाचिती बहुत निर्दयपणे कुंभी पाकी घालिती असी पत्रवनी हिंडविती तप्त भूमीवरी लोळविती स्तंभ कवटाळविती तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य तो म्हणे शिवनाम उच्चारून गोवत्सवध इणे केला मग यमे दिधले लोटुन चांडाळ योनित पावली जनन गर्भांध कुच्छ्रल कुलक्षण विष्ठामूत्रे भरली सदा श्वानाचे उच्छिष्ट भक्षी जाण तव माय बापे गेली मरोन मग ही हाती काठी घेवुन गावो गावी हिंड तसे तो शिवरात्र पर्व काळ लक्षून गोकर्ण क्षेत्रापती संपूर्ण यात्रा चालिली घोषगहन नानाविध वाद्यांचा होतसे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करिती वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी ही चालिली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी बहुत पापिणी मी आहे हाका फोडित हात पसरून तो प्रदक्षिणा करिती भक्तजन एके बिल्वपत्र नेवून तिचे हाती घातले ते त्रिदळ चाचपोन पाहत मुखी घाला वयाची नाही वस्त म्हणोनी रागे भिरकावीत ते पडत शिवलिंगावरी शिवरात्रीस उपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्तांसवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गर्जती जन हे ही करीत तैसेची स्मरण ती ही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्व वृत्तांत गौतमे सांगितला समस्त मगती दिव्य देह पावोनी बैसत शिवविमानी ते धवा आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेवून शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्णा प्रती जाई सत्वर शिवरात्री स पार्वती परमेश्वर त्रिदळे करुनी अचीका ऐसे बोलोनी गौतम मुनी गेला जनकाचा यागा लागुनी कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्री स दिव्यलिंग मित्र सहराये पूजिले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जावुनी राव झाला निर्दोष तो कैलासाहुनी आदि पुरुष पाठवीत दिव्य विमान विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रसपिळोन मूर्ती ओतिला वाटते अनंत वाद्ये गर्जती एक वेळा तेणे रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षति वरूनि वृन्दारक मित्र सह दिव्य देह पावोन झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्रादिपदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा सरूपता मुक्ति पावोन शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्रि व्रत पावन धन्य गोकर्ण शिव मंदिर गौतम ऋषि परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवोनी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमद भीमातट विलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथा रसवदवी पुढे श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड तृतीयाध्याय गोडहा इति श्री तृतीयोध्याय समाप्त श्री सांब सदाशिवार्पणमस्तु।